नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशात गेल्या 3 दिवसात 5,500 हून अधिक ग्राहकांनी पाईप गॅस जोडणीला पसंती दिल्याची माहिती पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली. आखाती प्रदेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर त्या बोलत होत्या. या बैठकीत शर्मा यांनी गेल्या 2 आठवड्यात 25,000 घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या पाईप गॅस जोडण्या वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. देशभरात घरगुती वापरासाठीचा पीएनजी आणि वाहतुकीच्या वापरासाठीचा सीएनजी दोन्ही वायूंचा 100% पुरवठा सुनिश्चित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या सेफ्सी विष्णू या जहाजावरून सुरक्षितपणे सुटका झालेले 15 भारतीय खलाशी लवकरच भारतात परततील. तसंच या घटनेत ज्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला त्याचं पार्थिवही भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या आखात विभागाचे सहसचिव असीम महाजन यांनी सांगितलं. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं निर्यातदारांसाठी सुमारे 500 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 14 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान मध्य पूर्वेच्या मार्गानं निर्यात केलेल्या वस्तूंना सरकार कुठल्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय विमा संरक्षण देणार आहे. विमा संरक्षणासाठीचा अतिरिक्त प्रीमियम सरकार भरणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध मंत्रालयांशी समन्वय साधण्याचं काम सुरू असल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. राज्यातल्या 37 साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून खरेदी केलेल्या विजेचे 308 कोटी रुपयांचं वीज बिल महावितरणकडे थकित आहे. ही रक्कम कारखान्यांना मिळावी यासाठी राज्य शासनानं आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघानं केली आहे. सध्याचे सहवीज निर्मितीचे दर प्रति युनिट 4.5 रुपये ते 4.99 रुपये आहेत. उद्योगांना ते न परवडणारे आहेत. तसंच शेतकऱ्यांची प्रलंबित वीज रक्कम वसूल करून दिली नाही तर 5% दर कपात करण्यात येते, त्यामुळे ही वसुली शक्य नसल्याचं संघानं स्पष्ट केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कालच्या दिवसाचा समारोप अनेक चित्तथरारक लढतींनी झाला. रात्री उशिरा झालेल्या किताबी लढतीमध्ये माती विभागातील महेंद्र गायकवाड, बाळू बोडके, सिकंदर शेख, शुभम शिंदनाळे, संतोष दोरवड आणि सुदर्शन कोतकर यांनी विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याचप्रमाणे गादी विभागातल्या पहिल्या फेरीत शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज मोहोळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. यवतमाळ जिल्ह्यात हॉटेल, भोजनालय तसंच बार रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनानं कठोर भूमिका घेतली असून भरारी पथकांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत महागाव, हिवरा, धनोडा, गुंज आदी ठिकाणांसह विविध हॉटेल आणि रेस्टॉरंट्समधून एकूण 13 भरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी इथं होळीला सुरू झालेल्या कानिफनाथांच्या यात्रोत्सवाचा काल समारोप झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कानिफनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून समारोप करण्यात आला. गावातून कावड मिरवणूक, पालखी मिरवणूक काढण्यात आली. लाखो भाविक या यात्रेसाठी मढी इथं दाखल झाले होते. नांदेड जिल्ह्यातल्या 82 ग्रामपंचायतींमधल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. 82 ग्रामपंचायतींमध्ये 143 जागा रिक्त आहेत. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी ही माहिती दिली. यामध्ये सर्वाधिक 36 ग्रामपंचायतींमध्ये 39 जागा किनवट तालुक्यात, त्याखालोखाल माहूर तालुक्यात 21 ग्रामपंचायतींमध्ये 39 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नांवर बीड इथं काल शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात आली. देशातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला 40 वर्ष उलटून गेले तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत, उलट दिवसेंदिवस आत्महत्यांची संख्या वाढत आहे असं शेतकरी नेते राजेंद्र आमटे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थापन महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यात बचत गटांचे सुमारे 50 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्मा, ईशारानी बरुआ आणि मालविका बनसोड यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीतही अर्जुन मदातील रामचंद्रन आणि हरिहरन अमसा करुणन यांच्या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.